अध्याय 2. मी गोव्यावरून समुद्रमार्गे मुंबईला आलो आणि तेथून हिमालयाच्या परतीच्या प्रवासाला माझी सुरुवात झाली. दिल्लीपर्यंत रेल्वेने प्रवास केला आणि तेथून काश्मीरच्या सीमेलगत असणाऱ्या पठाणकोट शहराच्या वायव्येला आलो. पुढे एका ट्रकच्या मागे बसून पूर्वेकडे हिमाचल प्रदेशातील धर्मशालेपर्यंत प्रवास केला. उन्हाळा जवळ येत होता. जंगलात नारंगी, पिवळ्या, जांभळ्या व पांढऱ्या फुलांना बहर आला होता. जुनाट विस्तीर्ण पसरलेले वृक्ष चमकणाऱ्या हिरव्या पानांनी लगडले होते. वन्यजीवांच्या गुंजारवाने संपूर्ण वातावरणच भारले होते. धर्मशालेच्या वरील भागात उंच पर्वताच्या शिखरावर मॅक्लिओड गंज, तिबेटी लोकांचे पुनर्वसित ठिकाण आणि तिबेटच्या दलाई लामांचे निवासस्थान आहे. पर्वत शिखरांवरील मठाच्या भेटीची तयारी म्हणून मी त्यांचे माय लँड अँड माय पीपल हे पुस्तक वाचले. त्यावरून मला कळाले की ल्हामोद धोंद्रुप यांचा जन्म 1935 एका गरीब शेतकरी कुटुंबात दगड आणि मातीने बनलेल्या तिबेटी पद्धतीच्या घरात झाला होता. वरिष्ठ मठवासियांच्या शोधपथकाला तिबेटच्या राजमुखत्याराने या घराची वाट दाखवली होती. तिबेटच्या पुढील दलाई लामांचा जन्म याच ठिकाणी झाला आहे असे स्वप्न त्याला पडले होते. जेव्हा हे बालक केवळ 2 वर्षांचे होते तेव्हा ते त्यांच्या घरी प्रवाशाच्या रूपात आश्रय मागण्यास आले होते. एका मठकऱ्याच्या गळ्यात पूर्वीच्या दलाई लामांची माळ पाहताच त्या बालकाने ती ओढली आणि ती माळ त्याचीच असल्याचा दावा केला. अनेक भेटींनंतर आणि सततच्या चाचण्यांनंतर समितीने ते चेरेंझिग किंवा बोधिसत्वाचे 14वे अवतार असल्याचा निर्णय दिला. ते बुद्धांच्या करुणेचे मूर्तिमंत रूप असून तिबेटी जनतेला आध्यात्मिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पिढीत दलाई लामा म्हणून अवतार घेतात असे मानले जाते. या मुलाला ल्हासा या ठिकाणी मठात नेण्यात आले. तेथे त्याला राज्याचा प्रमुख आणि राष्ट्राचा आध्यात्मिक नेता होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या आधिपत्याखाली सुरुवातीला तिबेटची खूप भरभराट झाली. परंतु 1950 चीनी सैन्याने स्वारी केली. हिंसेमुळे राष्ट्र खिळखिळे झाले. लोकांना त्यांच्या जीवनाचीच भीती वाटू लागली. लोकांच्या आग्रहाखातर त्यांना त्यांची प्रिय मातृभूमी सोडून द्यावी लागली. दलाई लामांनी भगवान बुद्धांच्या मंदिरात प्रार्थना केली. परतीच्या उद्देशाने तसेच निरोपाची खूण म्हणून पांढरी रेशमी शाल देवघरात वाहिली. त्यांनी आपली मठातील वस्त्रे उतरवली आणि सैनिकाच्या वेशात अंधाऱ्या रात्री राजवाड्यातून निसटून स्वतःचा बचाव केला. जोरदार हिमवृष्टी, मुसळधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत ते आणि त्यांच्या गटाने तो खडकाळ डोंगर एखाद्या निर्वासिताप्रमाणे पार केला. लोकांची हलाकीची स्थिती पाहून त्यांचे हृदय विदीर्ण होत होते. आजार, खडतर श्रम आणि व्यक्त न करण्याजोगे अतीव दुःख इतके मनात असतानाच त्यांनी सीमा ओलांडली आणि ते भारतात आले. त्यांची अचंबित करणारी वनवासकथा, त्यांचे नशीब, त्यांचा संघर्ष,
या सर्व आश्चर्यकारक घटनांनी मी आकर्षित झालो.
तिबेटच्या त्या बौद्धवादी आध्यात्मिक गुरुने जेथे आपले घर बांधले आहे ते ठिकाण पाहण्याची माझ्या मनाला ओढ लागली. मी जेव्हा 1971 इथे आलो तेव्हा मॅक्लिओड गंज हे झाडांनी आच्छादलेले हिमालयातील डोंगर आणि खोल दऱ्यांमध्ये वसलेले एक छोटे तिबेटच वाटत होते. तेथील निर्वासितांनी पारंपरिक वस्त्रे परिधान केलेली होती. तिबेटी वास्तुशास्त्राप्रमाणे लाकूड आणि विटांपासून इमारती बांधलेल्या होत्या. त्यांच्या खांबांवर आणि कमानीवर ड्रॅगन तसेच इतर पौराणिक चित्रे सुंदर रंगात रंगविलेली व कोरलेली होती. टेकड्यांवर याक चरत होते आणि काही पाश्चिमात्य यात्रेकरूंनी ध्यानासाठी निर्जन जागा शोधली होती. तिबेटींसारखे पुष्कळ पुरुष बौद्ध मठाचे रहिवासी होते. खेड्याच्या मध्यभागी असलेल्या व प्रार्थना चक्राने वेढलेल्या मोठ्या चौकोनी जागेला भाविक प्रदक्षिणा घालीत होते. ते चक्र सतत फिरत होते. त्याचबरोबर ओम मणी पद्मे हम या मंत्राचा जप करीत होते. या मंत्राने करुणेची साक्षात मूर्ती चेरेंझिगच्या आशीर्वादासाठी आवाहन केले होते आणि यात बुद्धांच्या सर्व शिकवणीही समाविष्ट होत्या अशी तिबेटच्या बौद्धवाद्यांची श्रद्धा होती हे माझ्या वाचनात आले होते. मॅक्लिओड गंजमधील लोक खरोखरच खूप मनमिळाऊ होते. मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे त्यांनी माझे हसतमुखाने स्वागत केले. इतके दुःख सोसून आणि परक्या भूमीत निर्वासित असून देखील ते सर्वजण शांत दिसत होते. मला त्यांच्यामध्ये भिकारी ठग दिसला नाही. प्रत्येकजण संतुष्ट दिसत होता. एका कुटुंबाने त्यांच्या छोट्याशा घरात माझे स्वागत केले. थुपका नावाचे तिबेटी नूडल्स सूप, याकचे किंवा सुरा गाईचे लोणी आणि मीठ घालून बनविलेला पारंपरिक चहा दिला. हिमालयातील थंडीच्या रात्री मनुष्याला उबदार राहण्यासाठी हा चहा प्रामुख्याने खूप परिणामकारक असतो. तेथील लोकांनी मला इतके मोहित केले होते की ते त्यांची रोजची कामे करीत असताना तासनतास मी त्यांचे निरीक्षण करीत असे. त्यावेळी एकमेकांशी कुजबुजत ते माझ्याकडे पाहून तोंड पसरून हसत. दलाई लामांच्या घराजवळच एक देऊळ होते. त्यात बुद्धांची कमलासनावर विराजमान विशाल मूर्ती होती. मठवासी आणि सामान्य नागरिक बुद्धांच्या त्या सोनेरी मूर्तीची धूप दीप घंटा आणि भेटवस्तू अर्पण करून पूजा करीत. तो विधी मला मनापासून खूप आवडला. बुद्धांना मध्यभागी ठेवून ते मठवासी एकमेकांकडे तोंड करून दोन रांगांमध्ये बसले. त्यांनी कोरलेल्या चर्मपत्रांच्या गठ्ठ्यातून शास्त्रांचे वाचन केले. आधीच्या चर्मपत्रावर नवीन चर्मपत्र ठेवीत त्यांनी या पुरातन प्रार्थनांचे एकत्र उच्चारण केले. एका विशिष्ट शुभसमयी काहींनी तुतारीसारखे शिंग वाजविले, काहींनी धार्मिक विधीत वाजवली जाणारी घंटा वाजवली, काहींनी थाळीवर लाकडी हातोडा मारला, तर काहींनी काठीने मोठमोठे ढोल वाजवले. हा आवाज जेव्हा हळूहळू वाढत टिपेला पोचला तेव्हा एका वरिष्ठ उपाध्यायाने पितळी राजदंड दोर्जे अतिशय विनम्रतेने उचलला. हा दंड आध्यात्मिक शक्ती स्वीकारून ती पुढे वाहणारा आहे. मंदिराच्या भिंती तंत्र नावाच्या उजळ रंगाच्या कलाकुसरीने सुशोभित केल्या होत्या. तसेच त्यावर प्रबोधनास मदत करणारी बौद्धवादाचे प्रतीक अशी इतिहासातील चित्रे रेखाटलेली होती. मी मठवासियांबरोबर ध्यान आणि मंत्रजप करीत बसलो. तसे जळणाऱ्या तेलदिवाच्या सुवासाने आणि अगरबत्तीच्या सुगंधाने माझे मन अधिक उल्लसित झाले. दलाई लामांबद्दल त्या लोकांच्या मनात असलेले प्रेम आणि आदर पाहून माझ्या मनावर वेगळाच ठसा उमटला. तिबेटी लोकांसाठी त्यांच्याकडे पोपप्रमाणे आध्यात्मिक शक्ती आणि राजाप्रमाणे राजकीय अधिकारही होते. त्यांचे प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात लावलेले छायाचित्र लक्ष वेधून घेत होते. एके दिवशी सकाळी मी मंदिरात ध्यानस्थ बसलो असताना एक उंच वयस्कर मुंडन केलेला गडद लाल रंगाचा वेश आणि गळ्यात लाकडी मण्यांची माळ घातलेला एक लामा माझ्या शेजारी येऊन बसला. अनेक दिवसांपासून तो माझे निरीक्षण करीत होता म्हणून त्याने विचारले, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? आम्ही दररोज काही तास एकमेकांबरोबर घालवू लागलो. एका विशेष दुपारी दलाई लामांबरोबर होणाऱ्या त्याच्या वैयक्तिक भेटीत सामील होण्याचे आमंत्रण त्याने मला दिले. दलाई लामांचे घर टेकडीवर वसलेले सशस्त्र भारतीय सैनिकांनी वेढलेले होते. दलाई लामांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची विशेष नेमणूक केली होती. कडक सुरक्षा व्यवस्थेतून आत खोलीत गेल्यावर बुद्ध आणि महान बोधिसत्वांची चित्रे चकचकीत रंगाने भिंतीवर रंगविलेली दिसली. बुद्धांची धातूची सुंदर मूर्ती देवघरात ठेवली होती. तिला फुले धातूचे दिवे घंटा आणि पूजेच्या इतर साहित्याने सजवले होते. देवदार लाकूड आणि अगरबत्तीचा सुगंध हवेत दरवळत होता. काही मिनिटांनंतर दरवाजा उघडला आणि तपकिरी कडांच्या चष्म्यातून आनंदाने डोळे चमकवत दलाई लामांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला. डोळे मोठे होते, मुंडन केलेले मस्तक, चेहरा चौकोनी आणि छोटेसे बसके गोलसर नाक. अंगात मठातील रहिवाशांप्रमाणे सोनेरी रंगाच्या सदऱ्यावर गडद लाल रंगाची वस्त्रे त्यांनी परिधान केली होती. माझ्याकडे पाहून ते वेगाने माझ्या दिशेने मला अभिवादन करण्यासाठी आले. मोठ्याने हसत त्यांनी माझे दोन्ही हात घट्ट पकडले आणि जोर जोरात हलवले. त्यांचे डोळे आनंदाने चमकले आणि कंपित स्वरात ते म्हणाले, तू खूप दुरून आला आहेस. मी तुझे स्वागत करतो. आम्ही समोरासमोरील दोन खुर्च्यांवर बसलो. लहान मुलाच्या उत्सुकतेने त्यांनी माझ्या अमेरिकेतील जीवनाबद्दल विचारले. तसेच मी साधूच्या जीवनाचा का स्वीकार केला अशीही विचारणा केली. मी माझी कथा सांगत असताना त्यांनी प्रत्येक शब्द लक्ष देऊन काळजीने ऐकला. जेव्हा माझ्या कथेमध्ये विनोदी प्रसंग यायचा तेव्हा ते संपूर्ण शरीर हलवून हसत आणि टाळ्याही वाजवीत. आम्ही साधारण अर्धा तास चर्चा केली. मी ज्यावेळी तिबेटमधील त्यांच्या लोकांच्या परिस्थितीबद्दल विचारणा केली त्यावेळी आत्मक्लेशाची एक लकेर त्यांच्या चेहऱ्यावर उमटली आणि त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. आता आमच्या भोवती शांतीचे साम्राज्य पसरले. ते कुजबुजले. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या देशाने स्वातंत्र्याचा आनंद उपभोगला. आम्ही खूप आनंदी होतो. आमच्यात एकी होती. आमचे आध्यात्मिक जीवनही बहरत होते. त्यांनी मध्येच बराच काळ विराम घेतला. त्या शांत वातावरणात मला तिबेटी चहा देण्यासाठी त्यांनी चहाची किटली उचलली. त्यांनी किटलीच्या तोटीतून वाफाळणारा चहा माझ्या पेल्यात ओतला. किटली जागेवर ठेवल्यानंतर खाली मान घालून ते विचारात गढून गेले. जणू ते मनाच्या डोळ्यांनी कुठेतरी दूर पाहत आहेत आणि हिमालय शिखरांपलीकडील तिबेटमध्ये असणाऱ्या त्यांच्या लोकांमधील भांडण तंट्यांनी त्यांचे करुण हृदय भरून आले होते. आमच्या हजारो लोकांना आश्रय दिल्याबद्दल आम्ही भारताचे अत्यंत ऋणी आहोत. ते म्हणाले, धर्माचा सर्वव्यापी किंवा वैश्विक गुण आहे सर्व जीवांप्रती करुणा. इतरांच्या कल्याणासाठी त्याग करणे हाच खरा धर्म आहे. त्यांनी आपल्या लोकांसाठी केलेला त्याग पाहून त्यांचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. ध्यान, अभ्यास आणि पूजा आपल्याला एक दयाळू ज्ञानी व्यक्ती बनण्यासाठी आंतरिक शक्ती देतात. त्यांच्या या संदेशामुळे मी अंतर्मुख झालो. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याप्रती माझ्या मनात आदर जागृत झाला. त्यांच्या प्रेमामुळे तर मला त्यांचा घनिष्ठ मित्र असल्यासारखे वाटले. तिबेटी मंत्राचे विणकाम केलेली पांढरी रेशमी शाल दलाई लामानी हसतमुखाने माझ्या गळ्याभोवती गुंडाळली. ते म्हणाले, आमच्या सर्व विशेष अतिथींना ही भेट देण्याची आमची प्रथा आहे. त्यांनी माझ्यासाठी दिलेला वेळ आणि माझ्याबद्दल दाखविलेली आत्मीयता या दोन्हींनाही मी अपात्र होतो. कृतज्ञतेने मी त्यांना वंदन केले. त्यांच्या सहवासामुळे निस्वार्थ सेवेचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यांनी केवळ धार्मिक तत्वांसाठीच नव्हे तर पराजित आणि हद्दपार झालेल्या लोकांच्या गरजांचा भार उचलण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या वरकरणी निष्फळ वाटणाऱ्या लढ्यात अतिशय कठीण आव्हाने आणि अडथळ्यांना ते सामोरे गेले होते. धमक्या व हद्दपारी सहन करीत त्यांनी त्यांच्या लोकांची सेवा केली होती. या सगळ्याचे प्रतिनिधित्व ती शाल करीत होती असा विचार माझ्या मनात आला. ती माझ्यासाठी एक विशेष भेट होती. घनदाट झाडींनी भरून गेलेल्या डोंगराच्या एका गुहेत मी वास्तव्य केले. तेथून खोल दरी दिसत होती. संपा म्हणजे भाजलेल्या नाचणीच्या सुक्या पिठावर मी तेथे दिवस कंठत होतो. त्यात पाणी टाकल्यावर ते लापशीप्रमाणे तयार होई. तिबेटी लोकांनी मला संपा खाऊन कसे जिवंत राहायचे ते शिकवले, कारण हा पदार्थ बराच काळ खराब होत नाही. अशा प्रकारे माझ्या शारीरिक गरजा शक्य तितक्या कमी ठेवल्यामुळे रोज मला खाली मॅक्लिओड गंजला येऊन तेथील लोकांकडून काही गोष्टी शिकणे शक्य होत होते. रात्री मी गुहेत परत येत असे. एके रात्री मी गुहेत खडकाळ जमिनीवर झोपलो असताना एक भला मोठा कोळी सरपटत माझ्या चेहऱ्यापासून काही इंच अंतरावर आला. एकावेळी एक पाय उचलत त्याने स्वतःचे काळे केसाळ शरीर हळूहळू हलवले व तो माझ्या चेहऱ्यापासून काही इंच अंतरावर असलेल्या छिद्रात दिसेनासा झाला. लहानपणी मला कोळ्याचे अतिशय भय वाटत होते. कदाचित जर कोळी घरात आलाच तर मी दूर पळून जायचो आणि रडून रडून आईला त्याला बाहेर काढायला लावायचो. त्या गुहेत राहणारा कोळी मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात हिंस्त्र जीव होता. ही देवाने माझी घेतलेली परीक्षा आहे व मला या भीतीवर मात करायची आहे असा विचार मी केला. त्या रात्रीपासून आम्ही दोघे सामंजस्याने तेथे राहू लागलो. मी ध्यान करण्याच्या ठिकाणी मला नाग तसेच अनेक विषारी साप सरपटताना दिसले. त्या खोलीचे असेच इतर भागीदारही होते. एके रात्री एक भला मोठा विंचू छतावरून खाली कोसळला. काही इंचांच्या अंतरावर त्याने त्याची विषारी नांगी हलवली, त्यात क्षणी माझी शेवटची मेणबत्ती विझली. गुहेत काळाकुट्ट अंधार झाला. तेथून हलणे मला शहाणपणाचे वाटले नाही, म्हणून मी बराच वेळ अंधारात स्तब्ध बसून राहिलो. त्या स्थितीत पित्यासमान असणाऱ्या कैलाशबाबांची मला आठवण झाली. साप आणि विंचवांमध्ये राहताना कोणती भावना असावी या त्यांच्या शिकवणीचीही मला आठवण झाली. दीर्घश्वास घेत मी देवाकडे प्रार्थना केली. देवा, मला भयावर व द्वेषावर मात करण्याचे सामर्थ्य दे. एके दिवशी सकाळी गुहेत असताना माझे मन साता समुद्रापलीकडे शिकागोमधील उपनगरात होमलँड पार्कमध्ये राहणाऱ्या माझ्या वडिलांकडे गेले. मलाच योग्य दिशेची शाश्वती नव्हती, तरी देखील प्रेमाचे आदानप्रदान चांगल्या रीतीने करावे असे वाटले. म्हणून एक पत्रच ते काय मी त्यांना येथून लिहू शकत होतो. स्वाभाविकपणे त्या देवाजवळ येण्यासाठी मी त्यांना प्रेरणा दिली. स्वतःच्या मार्गाबद्दल अनभिज्ञ असूनही तारुण्यातील विश्वासाने मी त्यांना लिहिले. तीर्थरू बाबा, तुम्हाला प्रिय असलेले काहीतरी मी तुमच्याकडे मागू इच्छितो. तुमच्याकडे असलेली बहुतांश कृपाळू वृत्ती ही माझे आजोबा बिल यांच्याकडून आली आहे. मला वाटते हिब्रू धर्मावर पूर्णपणे असलेली श्रद्धा हेच त्यांच्या दयाळूपणाचे कारण होते. आजोबांनीच तुमच्या हृदयात ज्यू धर्माच्या प्रेमाचे बीज पेरले. कृपया देवाप्रती श्रद्धा आणि प्रेम विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून या बीजाचे प्रामाणिकपणे संगोपन करा. ध्यानाची पवित्र भेट तुम्हाला ज्यू धर्माच्या अंतरंगापर्यंत जाण्यासाठी यथार्थ शक्ती देईल. हिब्रू तसेच इतर महान धर्म आपल्या सर्वांना देवाजवळ नेऊ शकतात. कृपया तुमच्या वडिलांची व त्यांच्या पूर्वजांची ही प्रेरणा अशीच पुढे चालवित रहा. मला वाटते हीच तुमचीही खरी इच्छा आहे. रिचर्ड मॅक्लिओडगंज धर्मशाला हिमाचल प्रदेश भारत May 1971. माझ्या भारतातील शोधयात्रेत बहुतेक ठिकाणी मी माझे मन मोकळे करू शकेन असा कोणीही साथीदार मला नव्हता. ज्यांना अजिबात इंग्रजी बोलता येत नाही असे लोक किंवा माझ्याहून वयाने खूप मोठे महान शक्तिशाली साधू हे माझे साथीदार असत. तेव्हा मी एकटा असलो तरी देवाबरोबरचे माझे संबंध दृढ करीत एकांताचा आनंद घेण्यास मी शिकलो. शांत प्रार्थनांच्या माध्यमातून माझे विचार भावना व्यक्त केल्या. माझ्या मनाच्या आणि सभोवतालच्या जगाच्या अस्थिरतेपासून दूर शांत चित्ताने केलेले ध्यान हेच माझे आश्रयस्थान होते. माझे शब्द जरी त्यांना समजण्यास अवघड होते तरीही माझे मन मोकळे करण्यासाठी माझ्या कुटुंबाला माझ्या खुशालीचा आनंद देण्यासाठी मी वारंवार पत्र लिहित असे. कधीकधी मीसुद्धा छोट्या वहीत लिहून माझे मन मोकळे करीत असे. एके दिवशी बाहेर भरपूर सूर्यप्रकाश पडला होता. गुहेत एकांतात बसून तळमळीने मी काहीतरी लिहिले, अर्थात ते कोणालाच उद्देशून नव्हते. एकांतवासात संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य थकलेला त्रासलेला असतो तेव्हा तो कुठे जात आहे आणि त्याने मागे काय सोडले आहे याबाबत तो नेहमीच गोंधळलेला असतो. अशा वेळी ज्या गोष्टी त्याच्याकडे अजूनही टिकून आहेत त्या धरून बसावे की जाऊ द्यावे हे त्याला कळत नाही. ज्याने स्वतःचे घर मित्रपरिवार सोडला आहे त्याने कुठे जावे? जो जंगलात एकटा भटकंती करतो त्याच्यासाठी काय करावे? त्याने स्वतःभोवती बांधलेल्या भिंती तोडाव्यात की अधिक मजबूत आणि उंच कराव्यात? तो विनंती करतो, हे परमेश्वरा, मला तुझ्याकडे येण्याचा मार्ग दाखवणारा कोणी मार्गदर्शक आहे का? ज्याचे या नाशवंत जगात घर नाही अशा बेघर मनुष्याने कुठे राहावे? माझ्या गुहेपासून जवळच इजिप्तमधील एक अध्यात्मवादी एकटा राहत होता. वेळोवेळी आमच्यात आत्मशोधावर चर्चा होत असे. तो काळ्या रंगाचा लांब नाकाचा नाजूक ओठांचा होता. त्याच्या हनुवटीवर टोकदार खुरटी दाढी होती. त्याचे आत्मनिरीक्षण करणारे डोळे इतके भेदक होते की जणू काही दुसऱ्या जगात पाहत असल्यासारखे ते चमकत. वरकरणी तो शांत दिसत होता. परंतु जीवनाच्या कोड्यातील न उलगडणारी गोष्ट शोधण्यात त्याचे मन सतत गुंतलेले असे. पत्त्यांचा वापर करून दैवी संकेत सांगण्याच्या शास्त्रात, ज्याला कधीकधी मेटूनेटर असे संबोधले जाते, त्यात तो पारंगत होता. एके रात्री माझे भविष्य बघण्याची तयारी त्याने दर्शवली. मीही होकार दिला. गठ्ठ्यामधील पत्ते पिसत त्याने स्वतःसमोर मऊ निळ्या रंगाच्या कापडावर रांगेत व्यवस्थितपणे लावले. इजिप्तचे काही जुने गूढ धार्मिक विधी करण्यास त्याने प्रारंभ केला. मी एक पत्ता निवडल्यानंतर त्याने दीर्घकाळ त्याच्यावर मनन केले आणि नंतर मला मार्गदर्शन केले. प्रत्येक पत्ता हा 6 इंच उंच आणि 3 इंच रुंद होता. त्यावर भडक रंगातील गूढ आकृत्या आणि चिन्हे होती. शांतता भंग करण्याअगोदर त्याने जवळजवळ अर्धा तास त्या पत्त्यांच्या मांडणीवर लक्ष केंद्रित केले. तो सावकाशपणे खुर्चीवरून उठला आणि दोन्ही हात टेबलावर ठेवत त्याने भविष्य वर्तवले. तू जाणून घेऊ इच्छित असलेला आध्यात्मिक मार्ग पारखण्याची शक्ती तुझ्या मनाकडे नाही आणि बुद्धीकडेही नाही, पण लवकरच तुला दैवी शक्ती मार्गदर्शन करील. वादळाने भरकटणाऱ्या पानाप्रमाणे तुला तुझ्या मार्गावर घेऊन जाण्यात येईल. हे सर्व काही असे वाटत होते की या पत्त्यांना माझ्याबद्दल सर्व माहीत आहे आणि तो त्यांच्या वतीने बोलत आहे. एका विशिष्ट पत्त्यावर बोट ठेवत तो स्तब्ध झाला. त्याने डोळे बंद केले आणि कुजबुजला. तू चिकाटीने त्याचा पिच्छा पुरविला पाहिजेस. तू ज्याची आस धरली आहेस ते तुझ्या आवाक्याबाहेर असलेल्या शक्तीमुळे तुला समजेल. यावर विश्वास ठेव. हेच तुझे विधिलिखित आहे. तुझे स्वामीच तुझ्याकडे येतील.